चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ओडिसाला 10 ते 11 नोव्हेंबरला चक्रीवादळाचा धोका। उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। हे चक्रीवादळ उत्तर ओडिसा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असून 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान जगतसिंहपूर आणि बालेश्वर दरम्यान धडकण्याची शक्यता आहे। INCOS विंड मॉडेल्सच्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या रूपानं ओडिसा किनारपट्टीकडे जाईल। महत्वाचं म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळं होतात। एकीकडे थंड असणाऱ्या अरबी समुद्रात क्यार आणि महा ही दोन चक्रीवादळं झाली, तर दुसरीकडे यावर्षी चक्रीवादळं होणारा बंगालचा उपसागर त्या तुलनेत शांत होता। यंदा मे महिन्यातील फॅनी वादळानंतर बंगालचा उपसागर शांतच राहिला।